जसं की थोडी देर पहिले असं कहा की शनिवार असं की कसं ना आळस आहे ना हक्काने येतो आणि हक्काने आपण उशिरा उठतो. हा एकमेव दिवस शनिवार आणि रविवार असे असतात ना ज्या दिवशी आपल्याला आळस हा येतोच आणि मग उशिरा उठणं उशिरा सगळी कामं सुरू करणं हे असं होत असं नाही का. सध्या लॉकडाऊनमुळे आपण सगळे घरामध्ये आहोत आणि आज शनिवार मलाही असंच कंटाळा आला होता. म्हणजे मी तर उशिरा उठलोच पण किचनमध्ये म्हटलं यार काय करावं नाही का ब्रेकफास्टसाठी म्हणून कंटाळा आला होता. चला म्हटलं एखादी सोपी डिश आपण बनवूया जी झटपट बनवली आणि त्यासाठी अजिबात कष्ट घ्यावे लागणार नाही. सो आज मी काय झटपट रेसिपी केली काय डिश बनवली किचनमध्ये बताऊ ना आपको थोडी देर में. इतनी क्या जल्दी है कहीं मजाओ सुनते रहो 93.5 रेड एफएम. मैं हूं अभिनीत आपके साथ घर पे रहो सेफ रहो बजाते रहो.